रेची कथिते बाई भारी गुणाची माझे ताई। तिसऱ्या मजली घर माहेरचे होते जरी ते एक खोलीचे, तीर्थक्षेत्र ते परिमायेचे, पुणे नको ते तेथ कशाचे। आठवणी रमुनी जाई भारी गुणाची माझे ताई। खरेची कथिते बाई भाई गुणाची माझे ताई। हुतुतु आसने आवड होती, द्रुतगती तही प्रथम येतती, घर कामातही आनंदीती, खंतना करी जागेची ती। संसारी परिरमली भारी गुणाची माझे ताई। खरेची कथिते बाई भारी गुणाची माझे ताई। लग्ना समयी लखान होती, सासर माहेर नाती गोती, कुशलपणाने सांभाळीती, सदा हसरी समाधानीती, मनात भरुनी राही भारी गुणाची माझे ताई। खरेची कथिते बाई भारी गुणाची माझे ताई। कुंद मोगरा जाई जुईती, जीवन वेली उंच जातती, बहरून कासाला चढलीती, त्यागाची जण सुरेख मूर्ती, तिला सर कुणाची नाही भारी गुणाची माझे ताई। खरेची कथिते बाई भारी गुणाची माझे ताई। अनंत दुःखे तिने जेलली, कुटुंब कल्याणास्तव जिजली, नशिबवान तुम्ही मुले सुनाही, ताई समती लाभे आई, प्रेमे पाखर घाली भारी गुणाची माझे ताई। खरेची कथिते बाई भारी गुणाची माझे ताई। सदा गुणांची कैवारी ही, दोषांवरी परिपांघर घाली, सोशिकतेची मर्यादा ही, लेकी सुनांना सांभाळी ही, प्रेमळ सासू होई भारी गुणाची माझे ताई। खरेची कथिते बाई भारी गुणाची माझे ताई। संसाराच्या वटवृक्षाही चहू बाजूनी धरूनी ठेवी, त्यागाचा त्या महिमा गाही, ठाऊक आहे सकल जनाही, शब्द न ओठी येई भारी गुणाची माझे ताई। खरेची कथिते बाई भारी गुणाची माझे ताई। गरज म्हणोनी काळाची ती, चिमण पाखरे उडोनी जाती, मायेची परी ओढ असे ती, विसाव्यास कधी घरट्या येती, नयनी जलते येई भारी गुणाची माझे ताई। खरेची कथिते बाई भारी गुणाची माझे ताई, भारी गुणाची माझे ताई।